आकाशवाणी लौकिका रास्ते आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्करोगावरील CAR-T सेल उपचार पद्धतीचं आज मुंबईत लोकार्पण. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. iOS इकोसिस्टीम उपकरणांसाठी MyCGHS ऍपचं आरोग्य मंत्रालयाकडून लोकार्पण. आणि राजकीय अथवा विचारसरणीवर आधारित नवीन सैनिक शाळांना परवानगी देण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मुंबईला भेट देत असून IIT बॉम्बे इथं कर्करोगावरील CAR-T सेल थेरपी राष्ट्राला समर्पित करतील. CAR-T सेल थेरपी कर्करोग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणार असून भारतात IIT बॉम्बेद्वारे निर्मित कंपनी इम्युनो अडॅप्टिव्ह सेल थेरपीद्वारे विकसित केली गेली आहे. CAR-T सेल थेरपीची निर्मिती IIT बॉम्बे आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यातील सहयोगातून करण्यात आली आहे. IIT बॉम्बे इथं डिझाईन आणि विकसित केलेल्या या थेरपीचा इम्युनो ACT-मध्ये एकात्मिक प्रक्रिया विकास आणि निर्मिती करण्यात आली आहे. टाटा मेमोरियलच्या चमूद्वारे या उपचार पद्धतीवर चिकित्सालयीन तपासणी आणि अभ्यास आयोजित करण्यात आले. CAR-T सेल थेरपी उत्पादन भारताबाहेर उपलब्ध असलेल्या अशा उत्पादनांच्या किमतीच्या तुलनेत खूपच कमी किमतीत अनेकांचे जीव वाचवेल अशी अपेक्षा आहे. उन्हाळ्याशी संबंधित आजारांच्या व्यवस्थापन तयारीचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक बैठक घेतली. याबाबतचे अचूक तपशील उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आणून देत राज्यांकडून माहिती घेऊन एक सर्वंकष आकडेवारी तयार करणं गरजेचं असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध राज्यांना भेट देऊन त्यांच्या समन्वयानं आणि सहकार्यानं उष्णतेच्या विकारांवरील उपाययोजनांची आखणी करावी असा सल्ला मांडवीय यांनी दिला. उष्माघाताबाबत जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समित्या स्थापन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार या बैठकीत म्हणाल्या. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना नुकताच यासंदर्भात राष्ट्रीय कृती आराखडा पाठवला आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्यांनी कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याला गती देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 88 तसंच मणिपूरमधल्या एका जागेसाठी या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होईल. जम्मू काश्मीरमध्ये परवा उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधल्या 20, कर्नाटक 14, राजस्थान 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातल्या 7, आसाम आणि बिहारमधल्या प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या प्रत्येकी 3, तर मणिपूर, त्रिपुरा, जम्मू काश्मीरमधल्या एका जागेसाठी 26 एप्रिलला मतदान होईल. औषधांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा करणाऱ्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचं सरकारनं घोषित केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की 500 अधिक औषधांच्या किमती वाढल्या असल्याचा खोटा दावा या बातम्यांमध्ये करण्यात आला आहे. औषध निर्माण विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण दरवर्षी घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे सूचीबद्ध औषधांच्या कमाल किमतीचा आढावा घेत असते. 782 औषधांच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही तर 54 औषधांच्या किमतीत नगण्य वाढ होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2024 भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.5% राहील असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. याआधी 2024 विकास दर 1.2% राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला होता. दक्षिण आशियाई देशांचा बँकेनं नुकताच आढावा घेतला. यात दक्षिण आशियाई देशांचा एकत्रित विकास दर 6% असेल. याला भारताची वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था तसंच पाकिस्तान आणि श्रीलंकेतली सुधारलेली परिस्थिती कारणीभूत आहे असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. तैवानमध्ये काल सकाळी झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. हुआलिन या डोंगराळ भागाला आणि राजधानी तैपेईला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. गेल्या 25 वर्षातल्या या सर्वात शक्तिशाली भूकंपात 900 नागरिक जखमी झाले असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 100 नागरिकांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. दरम्यान भूकंपाच्या या कठीण काळात भारतानं केलेल्या मदतीसाठी तैवान सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल मार्क हॅमंड यांनी काल नवी दिल्लीत भारतीय नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय सागरी सहकार्य बळकट करण्याच्या मार्गावर चर्चा केली. त्यात वाढीव परिचलनात्मक सहभाग, प्रशिक्षण देवाणघेवाण आणि माहितीची देवाणघेवाण यांचा समावेश आहे. तत्पूर्वी मार्क हॅमंड यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर विधिवत पुष्पहार अर्पण केला. आपल्या 5 दिवसांच्या दौऱ्यात मार्क हॅमंड हे भारतातील नौदलाच्या कोची इथं दक्षिण नौदल कमांड आणि मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांडला भेट देतील. भारत प्रशांत क्षेत्रामधील अनेक समकालीन सागरी सुरक्षा मुद्द्यांवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनात समानता असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल नवी दिल्ली इथं आयओएस इकोसिस्टीम उपकरणांसाठी माय CGHS ऍपचा आरंभ केला. केंद्र सरकारी आरोग्य योजना म्हणजे CGHS लाभार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी, माहिती आणि साधनांची सुविधा वाढवण्यासाठी ऍपची रचना करण्यात आली आहे. अँड्रॉइड सिस्टीमसाठी हे ऍप आधीच उपलब्ध होतं. पत्रकारांशी बोलताना चंद्रा म्हणाले की माय CGHS ऍपवर ऑनलाईन भेटीची वेळ ठरवणं आणि रद्द करणं, CGHS प्रयोगशाळेतून अहवाल मिळवणं, औषधांचा इतिहास तपासणं, वैद्यकीय प्रतिपूर्ती दाव्याची स्थिती तपासणं, संदर्भ तपशील, नजीकच्या कल्याण केंद्र आणि सूचीबद्ध रुग्णालय शोधणं यासारख्या विविध सेवांची सुविधा आहे. CGHS योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं सांगून अपूर्व चंद्रा म्हणाले की आभा कार्ड ही आरोग्यासाठी राष्ट्रीय डिजिटल ओळख असून ती आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा भाग आहे. 55 कोटींहून अधिक आभा कार्ड आजवर तयार करण्यात आले आहेत. राजकीय अथवा विचारसरणीवर आधारित शाळांना नवीन सैनिक शाळा काढण्याची परवानगी देण्यात आल्याचं वृत्त संरक्षण मंत्रालयानं फेटाळून लावलं आहे. 1960 सैनिक शाळा सोसायटीच्या माध्यमातून देशात सैनिक शाळांची स्थापना करण्यात आली आहे. या शाळांना मिळालेल्या यशामुळे आणखी सैनिक शाळा स्थापन करण्याची मागणी सातत्यानं होत आहे अशी माहिती मंत्रालयानं दिली. सैनिक शाळांमधल्या अभ्यासक्रम पद्धतीचा देशातल्या तरुण पिढीला फायदा व्हावा या उद्देशानं सरकारनं पहिल्या टप्प्यात देशभरात 100 सैनिक शाळा स्थापन करण्याची योजना आखली आहे. नवीन सैनिक शाळांची योजना विचारपूर्वक आखण्यात आली असून त्यांची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर आहे. या निवड प्रक्रियेत कोणत्याही राजकीय, वैचारिक अथवा संस्थांचा हस्तक्षेप नसतो असं मंत्रालयानं स्पष्ट केलं. आंतरराष्ट्रीय भूसुरुंग जागरूकता दिवस आज पाळण्यात येत आहे. भूसुरुंगावरील कारवाई, भूसुरुंग, मानवजातीच्या सुरक्षिततेला त्याचे धोके आणि त्यांचे उच्चाटन करण्याच्या दिशेनं कसं कार्य करावं याकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. 2024 आंतरराष्ट्रीय भूसुरुंग जागरूकता दिनाची मध्यवर्ती संकल्पना जीवांचे संरक्षण, शांततेची निर्मिती अशी आहे. स्फोटकांमुळे अपंगत्व आलेल्या आणि संघर्षरत दिव्यांग व्यक्तींवर यामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. देशाच्या पूर्व आणि द्वीपकल्पीय भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर ईशान्य भागात रविवारपर्यंत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्करोगावरील CART सेल उपचार पद्धतीचं आज मुंबईत लोकार्पण. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना उष्णतेच्या लाटेसंदर्भात मार्गदर्शक सूचना. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयओएस इकोसिस्टीम उपकरणांसाठी माय CGHS ऍपचं आरोग्य मंत्रालयाकडून लोकार्पण. आणि राजकीय अथवा विचारसरणीवर आधारित नवीन सैनिक शाळांना परवानगी देण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.